अशी एक पद्धत आहे म्हणजे ह्यांच्या भागात की डोंगर हा साधारण ब्राह्मण म्हणा किंवा देशमुखांच्या मालकीचा पूर्वी असायचा आणि आपल्याला वरच्या माणसांना धनगर असतील गरीब मराठे असतील किंवा महादेव कोळी असतील त्यांना ते खंडणी करायला लागायचं आणि तो खंड करताना ती माणसं खूपच जोर करायची ना दूध मागायला यायची तुपाचा हांडला घेऊन जायची त्याच्यानंतर ते खळ्यावरती येऊन बसायची आणि आपल्या डोक्यावरनं नेऊन पोचवायला सांगायची आणि मग साहजिकच राग असायचा मनामध्ये की आपण एवढे कष्ट करतो आणि फक्त ह्यांचा डोंगर म्हणून ह्यांचा हा सगळा उर्मटपणा आपण चालवून घेतो पण तोंडावर तर म्हणण्याची खाती नाही की कसं बोलणार मग बाया काय करायच्या की दळताना म्हणायच्या असं वाईट तुला मारते तुटक वगैरे इथपर्यंत गाणी आहेत आणि अशी ती खूप गाणी आहेत की ह्याचे गाल लाल झालेले आहेत पण कुणाच्या जीवावर माझ्या बाळाच्या कष्टावरी आणि मागतो खंडी
म्हणजे काय असतं की आपण दुसऱ्याची जमीन करतो म्हणजे काही मालदार असतात त्यांची जमीन असते आणि आपण कसतो त्यांना खंड घालतो की नाही आपण त्यामुळे आणि ते अगदी हकाने येऊन आपल्या खेळाच्या पाळेल बसून ते घेऊन जातात तर त्याच्यावर काही गीतं वगैरे अशी
आहेत त्याच्यावरती गीतं आहेत
असतील की म्हणजे आम्हाला काय माहिती
तुम्ही म्हणता
दबाव आला की या लोकांच्या समोर कशी म्हणावी असं काही नाही आम्हाला मिळालेली आहेत तशी आणि इथे तर कोणी नाही येत असा दबाव टाकणार
सकाळी पाटे पाटे ते सकाळी सोडले लोक आहे
नाही गवारीवर आलं ना आता गवळ आपल्या गवळ्यावर आलं ना जसं वाघबाई असते
ते आणखीन एक असतं बघा की गवंड्याला आपल्या गौर गाईच्या गवंड्याला सुद्धा जागा मागायची असते कारण आपल्याला नसतेच तर मग कुठं मागायची माझा गवारी आता आहे पुष्कळ गायी आहेत माझ्याकडे पण गवंडा कोण देणार ते कोणाची तरी मागायचीच असते ना मग त्याला जाऊन दया तरी म्हणायची असते की येऊ दे माझ्या गायांना गवंड्याला गवंडा दे तू आम्हाला अशा गोष्टी असतात की नाही तुमच्या जीवनातल्याच गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण गाणं कशावर म्हणतो
तिथून माग आमच्या महान म्हाताऱ्या लोक होत्या आमची आया होती आमच्या सासू होत्या त्या वेळेला म्हणत होत्या आता
आम्ही पण म्हणताय
की आता की आता हे
जुन्यातल्या जे म्हणायचं
ते असे म्हणलेल्या त्यांनीच कुठं तरी काय म्हणलेलं असं पळता पळता खेळता खेळता आम्ही ऐकलेलं
मावशी की मी तर दळून दळून मुलं मोठी केली
जगवली मुख्याने दळायचं
नसेल कारण एवढे कष्ट
आणि दुसऱ्या
जगवायची म्हटल्यावर
तुम्ही येत असेल ती म्हणायची आता सात बदलायचा आवाज
गळा दुसरा आता किंवा गळ्याचं झालं दुसऱ्या गळ्याचं
दुबाळपणाला
धरणावर भूकंपावर वगैरे असं येतात का
कोयना नदीवरून कोयना नदीचं पाणी कोयना नदी कोयना धरण ह्याच्यावर आपण म्हणतोच ना
बापाने दिली लेख नदीच्या पल्याड आई झाली काय येडी कोयना गा माईला गाडी
आम्ही आपल्या आठवण करून देतो
बांगड्यांवर पण येत
नाही त्या म्हणायला लागले म्हणजे बाकीचे जरा बोलून
कुणीही आवाज करू
नका हसत जाऊ नका मावशी लय भारी म्हणतात अगदी माने बाई अगदी लाजत नाही काय नाही मस्त खुल्ल्या आवाजात
मस्त रात्रीपेक्षा अगदी मला तर खुल्ल्या आवाजात